chinimandi.com podcast.
बजाज हिंदुस्तानचे संचालक आपटेंचा राजीनामा. साखर उद्योगातील नामवंत कंपनी बजाज हिंदुस्तानचे संचालक माधव लक्ष्मण आपटे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या संदर्भात कंपनीनं म्हटलं आहे की माधव लक्ष्मण आपटे यांच्याकडून राजीनाम्याचं पत्र मिळालं आहे. त्यांनी 14 ऑगस्ट रोजी राजीनामा दिला आहे. कंपनीनं मुंबई शेअर बाजारातही माहिती दिली आहे. आपटे यांनी वय आणि प्रकृतीचा विचार करून राजीनामा दिल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. सध्या बजाज हिंदुस्तान शुगर कंपनी उत्तर प्रदेशात 14 साखर कारखाने चालवतं. रोज 1,36,000 टन ऊस गाळप करण्याची कंपनीची क्षमता आहे.